अपंग कल्याणकारी शिक्षण संस्था व संशोधन केंद्र त्याच्या हिरक मावशी वर्षानिमित्त वार्षिकोत्सव व जागतिक दिव्यांग दिन या कार्यक्रमाच्या मंचावर उपस्थित आदरणीय भैयाजी जोशी, माननीय सरकारवाह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, राज्याचे सामाजिक न्याय विभाग राज्यमंत्री माननीय दिलीपजी कांबळे, संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री प्रदीप रावत, माजी खासदार कार्याध्यक्ष ॲडव्होकेट मुरलीधरजी कत्रे, सचिव लताताई बनकर, मंचावर उपस्थित अन्य मान्यवर, या ठिकाणी उपस्थित असलेले निमंत्रित विशेष नागरिकगण, विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, आज मी खरोखर स्वतःला भाग्यशाली समजतो की आपल्यासोबत आजची ही संध्याकाळ मला एन्जॉय करता आलेली आहे खऱ्या अर्थाने. आणि मगाशी भैयाजींशी जेव्हा बोलत होतो तेव्हा मलाही असं वाटलं, आपले सांस्कृतिक कार्यक्रम बघितले, आपले सूर्यनमस्कार बघितले, तबलावादन बघितलं, तर या विद्यार्थ्यांना अपंग कोण म्हणणार, डिसेबल कोण म्हणणार. ही खरोखर दिव्य अंग असलेली मुलं आहेत आणि म्हणून यांना दिव्यांग असाच शब्द सगळ्यात उपयुक्त आहे, संयुक्तिक आहे. आणि मित्र, आपल्या आयुष्यात आपल्याला स्वतःला कधीही कमीपणा घ्यायचा नाही. माझ्यात काहीतरी कमी आहे हे आपण मानायचं नाही. आणि अपंगत्व असते कुठं, तर अपंगत्व हे शरीरात नसते, अपंगत्व हे मनातच असते. आपण मानलं तर ते असते, आपण मानलं नाही तर ते नसते. आणि देवाने आपल्याला जे काय दिलेलं आहे, हा जन्म तर दिलेला आहे माणसाचा, ही खूप मोठी देणगी आपल्यासाठी आहे, त्याचं सोनं करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आपल्यात काही कमी नाही आहे. आणि जे काय दिलेलं आहे ते मी वापरेन, त्याचा सदुपयोग करीन आणि मला जे मिळालेलं आहे त्याचं सोनं करीन, असाच संकल्प आपण केला पाहिजे. आणि शरीर आपलं हे मशीनसारखं नाही आहे. म्हणजे मशीनमध्ये एखादा स्क्रू कमी झाला तर मशीन बंद पडते, तसं मशीनसारखं शरीर नाही आहे. हे शरीर दिव्य आहे आणि या शरीरामध्ये एखादं अंग जर कमी असेल ना, तर बाकी अंग त्याची कमी भरून काढतात आणि त्याच्याही पेक्षा पुढे जातात. आणि म्हणून याला दिव्यांग असं म्हटलेलं आहे. तर हे दिव्यांग आपल्याला मिळालेलं आहे. एक उदाहरण देऊन मी आपल्याला सांगू इच्छितो की जी काय कमी असते ती कुठे असते, आणि आपणच आपल्याला स्वतःला कमी समजत असतो, मग आपण अपंग असू द्या की धडधाकड असू द्या, आपणच आपल्याला कमी करतो, कमजोर करत असतो. दुसरे आपल्याला कमी करत नाहीत आणि आपणच आपली कॅपॅसिटी कमी करत असतो. आपण बरेचदा असं अनुभवतो, बऱ्याच लोकांना काम सांगितलं की असं म्हटलं जातं की अरे हे काम तू करू शकशील, हे तू काम कर, तेव्हा तो असं म्हणतो की नाही नाही माझी कॅपॅसिटी नाही आहे, मला हे झेपणार नाही, मला हे जमणार नाही, असं सांगताना अनेक जणांना आपण ऐकतो. तर मित्र, हे खरं असतं का? एक उदाहरण देऊन आपल्याला मी सांगू इच्छितो की एक माणूस सायकल चालवतो, तर सायकल चालवणारा जर म्हटलं की ही घे आता स्कूटरची चावी घे आणि तू स्कूटर चालव, तर तो काय म्हणेल की नाही मला फक्त सायकलच चालवता येते, मला काही स्कूटर चालवता येत नाही. आणि एखादा स्कूटर चालवणारा असेल, त्याला जर म्हटलं की ही कारची चावी घे आता तू कार चालव, तर तो म्हणताना आढळतो की नाही मला फक्त स्कूटरच चालवता येते, मला कार नाही चालवता येत. एखाद्या कार चालवणाऱ्याला म्हटलं की हे घे आता ट्रकची चावी घे आणि तू ट्रक चालव, तर तो म्हणेल की नाही माझी कॅपॅसिटी फक्त कार चालवण्याचीच आहे, ट्रक चालवणाऱ्याची नाही आहे. ट्रक चालवणाऱ्याला म्हटलं की हे घे ट्रेनची चावी घे आणि आता तू ट्रेन चालव, तर तो म्हणेल नाही माझी कॅपॅसिटी ट्रक चालवण्याचीच आहे, ट्रेन चालवण्याची नाही आहे. मित्र, हे सगळी माणसं जर आपण पाहिली तर याच्यात साम्य काय दिसतं आपल्याला की सारखेच त्याच हाडामासाची बनलेली ही माणसं आहेत. मग या प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगवेगळी का आहे, त्यांना कसं का वाटते की माझी कॅपॅसिटी फक्त सायकल चालवण्याचीच आहे, माझी फक्त स्कूटरचीच आहे, माझी फक्त ट्रकचीच आहे, हे मी करू शकणार नाही, हे मला झेपणार नाही, असं त्यांना का वाटतं? तर आपल्या लक्षात येत असेल दुसरी गोष्ट, या सगळ्या उदाहरणामध्ये आपण पाहिली तर ती अशी लक्षात येते की हे सगळी कामं त्या माणसांनीच केलेली आहेत, पण प्रत्येकाने घेतलेलं चॅलेंज जे आहे ते वेगवेगळं आहे, प्रत्येकाने स्वीकारलेलं आव्हान जे आहे ते वेगळं वेगळं आहे. आणि ज्याने छोटं आव्हान स्वीकारलं त्याची कॅपॅसिटी छोटी झाली, ज्याने मोठं आव्हान स्वीकारलं त्याची कॅपॅसिटी मोठी झाली. आणि म्हणून जेवढं मोठं चॅलेंज तुम्ही स्वीकाराल तेवढी मोठी तुमची कॅपॅसिटी होईल. युअर कॅपॅसिटी व्हेरीज अकॉर्डिंग टू द चॅलेंजेस यू ॲक्सेप्ट इन युअर लाईफ. त्याच्यामुळे छोटं व्हायचं का मोठं व्हायचं हे आपणच ठरवायचं. आपल्याला छोटं व्हायचं असेल तर आपणच ठरवतो, आपल्याला मोठं व्हायचं असेल तर आपणच ठरवतो आणि आपणच ठरवू शकतो. दुसरा आपल्याला मोठा करू शकत नाही, तसंच दुसरा आपल्याला छोटंही करू शकत नाही. आणि म्हणून मोठं व्हायचं असेल तर गुरुकिल्ली काय आहे, तर गुरुकिल्ली एकच आहे, तुम्ही मोठं चॅलेंज स्वीकारा, मोठं आव्हान स्वीकारा, ॲक्सेप्ट द बिगर चॅलेंज इन लाईफ. माझ्यात काही कमी नाही आहे हा एक आत्मविश्वास आपल्या मनात जागवा. आपण काहीही ठरवलेलं करू शकतो हा कॉन्फिडन्स आपल्यामध्ये आला की आपण करू शकतो. आणि एक उदाहरण देऊन फक्त माझं बोलणं मी संपवणार आहे. अरुणिमा सिन्हा आपण नाव ऐकलं असेल, किती लोकांनी ऐकलेलं आहे अरुणिमा सिन्हा? अरे वा, मला आनंद आहे आपण ऐकलेलं आहे. अरुणिमा सिन्हाची स्टोरी आपल्याला एक इन्स्पायरिंग स्टोरी अशी आहे, मुलींनी तर निश्चितपणे लक्षात घेतली पाहिजे. या ही मुलगी उत्तर प्रदेशातली, ट्रेनमध्ये काही गुंडांनी तिची सोन्याची चेन गळ्यातली जी होती ती खेचण्याचा प्रयत्न केला, तिने विरोध केला. त्याने शारीरिक बळजबरी करण्याचा विरोध केला, त्याने विरोध केला. आणि तिच्याशी ती भांडली, त्यांच्याशी ती लढली आणि लढण्यामध्ये या सगळ्या गुंडांनी मिळून तिला ट्रेनच्या बाहेर फेकून दिलं. तर मित्र, फेकून तर दिलं, ती ट्रेनच्या बाहेर पडली, पण तेवढ्यात ती ज्या रुळावर पडली बाजूच्या, त्या बाजूने दुसरीकडून एक ट्रेन येत होती आणि त्या ट्रेनच्या खाली तिचा पाय गेला आणि तिचा पाय त्या ट्रेनच्यामुळे कापला गेला. 4 महिने ती ऑपरेशनमध्ये राहिली, तिने कृत्रिम पाय बसवून घेतला. पण ती हारली नाही, ती म्हणाली ठीक आहे माझ्यासोबत जे झालं ते झालं, मी प्रतिकार केला, मी हार नाही मानली आणि आयुष्यात मी हार कधी मानणार नाही. तिने ध्येय काय ठरवलं? तिने ध्येय असं ठरवलं की मी एव्हरेस्टवर चढणार. आता बघा, पाय नाही आहे आणि एव्हरेस्टवर चढणार असं ध्येय अनेकांना वाटेल की हे काय वेडी आहे की काय, पण तिने एव्हरेस्टवर चढण्यासाठीचं प्रशिक्षण घेतलं. बचेंद्री पाल तिची मार्गदर्शक तिने निवडली आणि एव्हरेस्टचं चॅलेंज तिने स्वीकारल्यानंतर एक दिवस असा आला तिच्या आयुष्यामध्ये की एव्हरेस्ट तिने सर केलं आणि एव्हरेस्ट वीर ठरलेली पहिली अपंग महिला ही अरुणिमा सिन्हा ठरलेली आहे. अरुणिमा सिन्हा हा आपला आदर्श असला पाहिजे, ते आपण चित्र तिचं डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे, तिची कहाणी आपल्याला इन्स्पायरिंग स्टोरीसारखी वाटली पाहिजे. वाय कुड शी सक्सीड? शी सक्सीड कुड सक्सीड ओनली बिकॉज शी ॲक्सेप्टेड द बिगर चॅलेंज. बिगर चॅलेंज आपण घेतलं पाहिजे, छोट्या मोठ्या गोष्टीकडे आपण लक्ष नाही दिलं पाहिजे. माझ्यात कॉन्फिडन्स आहे हा एक, म्हणजे माझ्यात काही कमी नाही आहे, मी काहीही करू शकतो, हा आत्मविश्वास आपल्या मनात ठेवला पाहिजे, हा कॉन्फिडन्स ठेवला पाहिजे. जग आपलं आहे, जग जिंकणाऱ्यांसाठी आहे, जग हरणाऱ्यांसाठी नाही आहे. त्याच्यामुळे मनात कॉन्फिडन्स ठेवा. या संस्थेत येऊन मला एक खरोखर दिव्य एक अनुभूती, एक अनुभव या ठिकाणी मिळाला. हा अनुभूती अनुभव देण्यासाठी मी या संस्थेचा अत्यंत ऋणी आहे. संस्थेला वेळोवेळी जी काही मदत लागेल, जी काही शक्य असेल, जी आवश्यक असेल, ती करण्याचं मी वचन या ठिकाणी संस्थेला देतो. आणि पुनश्च एकदा आपल्याला शुभेच्छा देतो, आपलं अभिनंदन करतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.